आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला 7000 रुपये हमी भाव देणार। धामणगावच्या प्रचारसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन। राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत संवादाचा स्तर खाली गेल्याचा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपा नेते किरण रिजिजू यांचा आरोप। मुंबईतील धारावी झोपडपट्टी अदानीला दिलेली नसून डीआरपी तिचा विकास करत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। गडचिरोलीला काँग्रेसनं मागास ठेवल्याची टीका। आणि विदर्भ आणि मराठवाड्यात महायुती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत अन्याय करत असल्याचं काँग्रेस प्रवक्ते आणि महासचिव रणदीपसिंग सुरजेवाला यांचं प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला 7000 रुपये हमी भाव तसंच कांद्याला विशेष समिती नेमून योग्य भाव देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं। ते आज अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभेत बोलत होते। देशाच्या विकासात काँग्रेसनं अमूल्य योगदान दिलं असून काँग्रेस नेहमीच शेवटच्या घटकाचा सर्वात आधी विचार करते असं ते म्हणाले। शेतकऱ्यांचं 70,000 कोटी रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं होतं, परंतु भाजपा सरकारनं 25 अब्जाधीशांचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केल्याचा आरोप त्यांनी केला। शेतकरी मजूर महिला यांना हे पैसे मिळतील असे प्रयत्न आम्ही करणार असून ते कधीही अब्जाधीशांच्या घशात जाऊ देणार नाही असंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधानांनी अब्जाधीशांसाठी नव्हे तर देशातील गरिबांसाठी काम करायला हवं असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 6 दिवसांच्या या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून नायजेरियाला जाणार आहेत। गेल्या 17 वर्षात भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच नायजेरिया भेट असेल। त्यानंतर G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मोदी 18 तारखेला ब्राझीलच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी अनेक नेत्यांना भेटणार आहेत। तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मोदी 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत गयानाचा दौरा करणार आहेत। 1968 नंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही गयानाची पहिलीच भेट असेल। मोदी गयानाचे अध्यक्ष अली यांच्याशी चर्चा करतील। गयानात जॉर्ज टाऊनमध्ये मोदी दुसऱ्या कॅरिकॉम इंडिया शिखर परिषदेत सहभागी होतील। समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षात प्रयत्न केले असून जनता सरकारच्या कामाबद्दल पूर्ण समाधानी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। त्यांनी आज नमो एपच्या माध्यमातून राज्यातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मेरा बूथ सबसे मजबूत ही या संवादामागची संकल्पना होती। मतदारांना भाजपाच्या संकल्पाची माहिती समजावून सांगून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन प्रेमानं करावं असं मोदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं। महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आपण अनुभवलं असून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे भाजपासाठी अनुकूल वातावरण असल्याचं ते म्हणाले। भाजपा सुरुवातीपासून मध्यमवर्गाच्या आकांक्षांवर लक्ष केंद्रीत करत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गाचं योगदान सगळ्यात जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यावरचा कराचा बोजा कमी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी केला। ते आज नागपुरात भाजपा कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते। ज्या काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला इतका विलंब केला आणि आणीबाणीच्या माध्यमातून संविधानाचा अपमान केला अशा काँग्रेसला संविधान, दलित, आदिवासी शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले। या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक पारित करून गरीब मुसलमानांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ असंही ते म्हणाले। महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त सकल राष्ट्रीय उत्पादन देणारं राज्य असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। महायुती सरकारनं थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात नागपूरमध्ये मेट्रो तसंच इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असून नागपूर हे सर्वात जास्त वेगानं विकास करणारं शहर म्हणून उदयास आल्याचं देखील रिजिजू यांनी सांगितलं। लोकसभेप्रमाणे विधानसभेत यंदा संविधानाचा मुद्दा चालणार नाही। संविधान बदलण्याचा चुकीचा प्रचार राहुल गांधी यांनी थांबवून विकासाच्या मुद्द्यावर बोलावं असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात एका पत्रपरिषदेत केलं। महायुती सरकारनं आणलेल्या योजनांचा महिलांना फायदा झाला असून लाडकी बहीण योजना लाभदायक ठरल्याचं ते म्हणाले। याशिवाय विविध घटकांसाठी सरकारनं आणलेल्या योजनांचा फायदा लोकांना झाला आहे असं सांगून अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गातील मतदारांना काँग्रेस पक्ष भडकवत असल्याची टीका त्यांनी केली. विदर्भात रिपब्लिकन पक्ष मजबूत असून आपण देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात देखील सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राबाहेर आपल्या पक्षाला चांगलं यश मिळत असून राज्यात देखील पक्षाचं अस्तित्व बळकट व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडी सत्तेत जायचा प्रयत्न करेल असं वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केलं. आता तत्वांचं राजकारण संपलं असून संधी साधू राजकारण सुरू झालं आहे असं आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रात शेतमालाचे भाव पडले आहेत, त्यावर आज कुणीही बोलत नाही, तर धर्माच्या नावानं मतं मागितली जात आहेत, जातीजातीत फूट पाडली जात आहे असंही आंबेडकर म्हणाले. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष करत असलेला वोट जिहाद अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. उलेमा काउन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी यांच्यातर्फे करण्यात आलेल्या 17 मागण्या देखील अतिरेक करणाऱ्या आहेत असं ते म्हणाले. 2012 ते 2024 या दरम्यान महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या त्यात सहभागी असलेल्या मुस्लिमांवरील खटले मागे घ्या, आरएसएसवर बंदी लावा, मुस्लिमांना 10% आरक्षण द्या अशा काही मागण्या त्यात आहेत आणि या पक्षांनी या सर्व मागण्या आम्ही मान्य करू असं सांगितलं आहे. आता सज्जाद नोमानी अपील करत आहेत की वोट जिहाद करा. केवळ ध्रुवीकरण करण्यासाठी, अल्पसंख्याक मतं मिळवण्यासाठी अशा प्रकारे जर विरोधी पक्ष काम करत असेल तर या विरोधात निश्चितपणे आपल्या सर्वांना एक व्हावं लागेल असं फडणवीस म्हणाले. नोमानींचा दुसरा व्हिडिओ आज आला असून त्यामध्ये ते म्हणतात की लोकसभेत काही मुस्लिम सभासदांनी भाजपला मतदान केलं, त्या लोकांना शोधून काढा आणि त्यांना सोशल बायकॉट करा. हा एक प्रकारे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न असून महाविकास आघाडी हे जे काही करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ असं देखील फडणवीस म्हणाले. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी अदानीला दिलेली नसून डीआरपी तिचा विकास करत आहे, त्यात सरकारची भागीदारी असून सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज इथं माध्यमांशी बोलताना दिली. फडणवीस यांनी आज देसाईगंज इथं भाजप महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केलं. अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं परंतु धारावीचा कुठलाही विकास त्यांनी केला नाही अशी टीका फडणवीस यांनी केली. सोबतच धारावीच्या कंत्राटाची प्रक्रिया उद्धव ठाकरेंनी पार पाडली असं देखील त्यांनी सांगितलं. जाहीर सभेत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेसनं गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याचा विकास केला नाही असं ते म्हणाले. सरकारनं पीक विम्यासाठी 8,000 कोटी रुपये दिले, महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना 25,000 कोटी रुपये देण्यात येतील आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याचा विचार सरकारचा आहे असं त्यांनी सांगितलं. विदर्भ आणि मराठवाड्यात महायुती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत अन्याय करत असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रवक्ते आणि महासचिव रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज नागपुरात सांगितलं की सोयाबीनची आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल आहे, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून सोयाबीन पिकाला केवळ 3,000 रुपये प्रति क्विंटल विकण्यासाठी शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन लागवड ही महाराष्ट्रात सुमारे 73 लाख टन असून महाराष्ट्र सरकार केवळ 13 लाख टन सोयाबीन एमएसपी म्हणजेच आधारभूत किमतीवर खरेदी करण्याची परवानगी देत असल्यामुळे 74% सोयाबीन पिकाला उचल मिळणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं. सोयाबीन तेलाची आयात 2013-14 8,000 कोटी रुपये होती, ती 2022-23 47,000 कोटींपर्यंत पोहोचल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या सर्व विरोधाभासी स्थितीमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचं नुकसान होत असून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास सोयाबीन शेतकऱ्यांना 7,000 रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत देण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव देणार, धामणगावच्या प्रचारसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत संवादाचा स्तर खाली गेल्याचा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि विदर्भ आणि मराठवाड्यात महायुती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत अन्याय करत असल्याचं काँग्रेस प्रवक्ते आणि महासचिव रणदीप सिंग सुरजेवाला यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.